नमस्कार, मी दत्तात्रय विठ्ठल घंगाळे, प्रभाग क्रमांक 26 अमधील शिवसेना या अधिकृत पक्षाचा उमेदवार. आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो की येत्या 15 जानेवारी रोजी माझ्या 26 अमधील अनुक्रमांक 1 मध्ये दत्तात्रय विठ्ठल घंगाळे या माझ्या नावासमोरील धनुष्यबाणाचे चिन्हाचे बटन दाबून आपले मौल्यवान मत मला द्यावे. आपण दिलेला विश्वास मी नक्कीच विकास, पारदर्शकता आणि प्रगती यांच्या माध्यमातून सार्थ करून दाखवेल. माझं ध्येय प्रभागाचा सार्वजनिक विकास हेच असून ते साध्य करण्यासाठी आपल्या साथीची मला नितांत आवश्यकता आहे. आपली साथ माझ्या पाठीमागे द्यावी ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.